राम राम म्हणलं पाहुण राम राम
राम राम
कोणत्या गावच
आम्ही शेवगावच
शेवगावच बरं झालं तुम्ही
आम्ही तळणीच
बर 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 बर
आणि तुम्ही कुठलं
अहो मी नगरचा
असं का म्हणजे आपण जवळचे झालो
जवळचे शिवभाऊ
बर काय म्हणता
तुम्ही जागरण करता का
हो
आम्हाला जागरण करायचं
असं का
हा बर काय सुपारी घेतान
5051
5051 देऊन टाकू
बर
तुमच्याकडे मुरळे आहेत
दोन आहेत
वा 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 म्हणजे चांगलं जागरण झालं पाहिजे बर का तुम्हाला 5001 सुपारी देऊन टाकू आम्ही
बर बर
पण देवाचा वाग्या असावा कसा
कसा
सांगायला पाहिजे
हो
ओम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी
वा वा
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी
बरोबर
बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी
महाद्वारी
भरी तरोडगा करूनी उचला देवाची तळी
शवास
वाईट नजरेने पाहू नका मुरळी पडताना नरका द्वारी
बराबर
सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी
अगदी बराबर आहे
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी
वा वा
हे बघा आता गण झालेला आहे गवळण सुद्धा झालेली आहे
हो
आता एखादं खंडोबाचं गीत आम्हाला म्हणून दाखवा
बराबर
हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
शिवशंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
देवाला वाहू बेल भंडारा
देवाला वाहू बेल भंडारा
हाताला माळ लावा हो
हाताला माळ लावा हो
शिवशंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
हनुमाळचा संगती
देवाच
दर्शन घ्यावा
सुपारी
खोबर लाल सुपारी
लिंब नारळ चौकावरी
लिंब नारळ चौकावरी
पाच समया लावा हो
पाच समया लावा हो
शिवशंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा
कडकण्या पाच उस
कडकण्या पाच उस
पिवळा कपडा शोभून दिस
पिवळा कपडा शोभून दिस
सात फळ पुजा हो
सात फळ पुजा हो
शिवशंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा
तांदूळ माणिक मोती
तांदूळ माणिक मोती
घट बसविला त्याच्यावरती
घट बसविला त्याच्यावरती
देवाला आरती ववाळा हो
देवाला आरती ववाळा हो
शिवशंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा हनुमाळचा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा हनुमाळचा संगती देवाच दर्शन घ्यावा
देवा शंकर खंडोबा नवरा द्यावाला पालखीत मिरवा मानुमाळ सा संगती द्यावाच दर्शन घ्यावा
मानुमाळ सा संगती